105 per Red FM War Morning number 1 Madhyer Rudra Itung Chasso Batan Morning number 1 Madhye सोन्याची दुकानं उघडली रे बाबा एकदाची. सराफ असोसिएशननं एकूणच अबकारी कराविरोधात 42 दिवसांचा जो बंद पुकारला होता, 42 दिवस झालेत हा बंदला, 42 दिवसांनंतर बंद मागे घेतला आणि सुवर्णकारांनी मंगळवारी दुकानं उघडली. तसं तर मंगळवारी सराफ बाजार बंद असतो पण मंगळवारपासून दुकानं उघडली होती. एकूणच हा प्रकार नाशिककरांना प्रचंड आनंद देणारा होता, कारण जेव्हा दुकानं बंद होती सोशल नेटवर्कवर फार सुंदर सुंदर मेसेज वाचायला मिळत होते की दोन बायका एकमेकांशी बोलत आहेत. एक विचारते का गं बाई इतकी दुःखात का दिसतेस, तर दुसरी म्हणते अगं काय सांगू आमच्या यांना म्हटलं नसायला कुठेतरी फिरायला जाऊ तर मुद्दाम सराफ बाजारात चक्कर मारून येतात. ती सिच्युएशन बऱ्याच लोकांसोबत घडली सुद्धा असेल, नो कमेंट्स त्याबद्दल. पण आता एकूणच सराफ बाजार खुला झालेला आहे. दागदागिन्यांच्या जाहिराती परत एकदा झळकार लागलेल्या आहेत. रेडिओवर आता ऐकायला येतील, पेपर्समध्ये दिसतील, टेलिव्हिजनवर पाहायला मिळतील आणि महिला मंडळामध्ये जाम आनंद. त्यातल्या त्यात लगीन सराई वगैरे या सगळ्या गोष्टी असल्यामुळे प्रचंड एक्साइटमेंट आहे लोकांमध्ये. बरं झालं बा, हुश छान मस्त. बघूयात काय काय होतं आता पुढे, कसं कसं खर्च करावा लागतो पुरुष मंडळींना. इतक्या दिवसाचा जो काही त्यांचा आनंद सोहळा होता तो थांबणार आहे, पण त्यांना सुद्धा आनंद होतोच डेफिनेटली. चार ट्रॅक्स येत आहेत थोड्याच वेळात. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.